नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. भटक्या जाती जमातीच्या उदरगती खातीर केंद्र सरकार बांदील आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटलां. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मिशनाखाला पोल्ट्री वाठारांतल्या नव्या उद्योजकांक उर्बा दिवपाक सरकार वचनबद्ध आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार तशेंच साहित्यीक मनोहर राय सरदेसाय हांच्या जल्मशती वर्सा निमतान राज्यान वेगवेगळ्यो कार्यावळी आंखल्यात अशें गोवा कोंकणी अकादमीचे प्रभारी अध्यक्ष वसंत सावंत हांणी सांगला. आनी 20-28 नोव्हेंबर मेरेन राज्यान जावपी 95व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया सुरू जाल्या. पुराय खबरो. भटक्या जाती जमातीच्या उदरगती खातीर केंद्र सरकार बांदील आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. तांणी आयज महाराष्ट्रांतल्या वाशिम जिल्ल्यांत सुमार 23,300 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते उदरगत प्रकल्प चालीक लायले. हे प्रकल्प शेती आनी पशुपालन क्षेत्राकडेन संबंधित आसात. तशेंच तांणी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचो 18वो हप्तो आनी प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी येवजणेचो 5वो हप्तो जारी केलो. देशभरातल्या 9.4 कोटी वयर शेतकारांक हाचो अर्थीक लाव जातलो, जो 20,000 कोटी रुपया परस चड आसा अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. शेतकारांक शिंपणावळीचे खातीर वीज पुरवण करपा हेतान 19 मेगावॅट ताकीच्या 5 सौर उर्जा प्रकल्पाचे उक्तावण प्रधानमंत्र्यांनी केले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुखेलमंत्री एकनाथ शिंदे आणि हेर मानेस्त या वेळार हजर आशिल्ले. गोयचो कुक्कुटपालन वाठार राज्याच्या अर्थव्यवस्थेन व्हड योगदान दितलो. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मिशनाखाला पोल्ट्री वाठारांतल्या नव्या उद्योजकांक पाठबळ दिवपाक आनी उर्बा दिवपाक सरकार वचनबद्ध आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. पशुसंवर्धन, पशुवैजकीय सेवा विभाग आनी ऑल गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनान कुक्कुटपालन वाठारांत नवे उद्योजक तयार करपा खातीर घडोवन हाडिल्ल्या एका कार्यावळीचें उक्तावण केले उपरांत मुखेलमंत्री उलयताले. कुक्कुटपालन संबंधित कोयर वेवस्थापना खातीर प्रगत तंत्रज्ञान प्रकल्प उभारपाक सरकार जमीन दिवपाक तयार आसा. ही सुविधा नितळसाण दवरपा खातीर, कोयर उणो करपा खातीर आनी कुक्कुटपालनाचो पर्यावरणाचेर जावपी परिणाम उणो करपा खातीर मजत करतली अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. गोंयच्या तरणाट्यांनी कुक्कुटपालन वाठारांत उद्योजक जावपा खातीर फुडें येवचे अशें तांणी म्हटलें. ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार तशेंच नामनेचे साहित्यीक मनोहर राय सरदेसाय हांच्या जल्मशती वर्सा निमतान राज्यान वेगवेगळ्यो कार्यावळी आंखल्यात अशें गोवा कोंकणी अकादमीचे प्रभारी अध्यक्ष वसंत भगवंत सावंत हांणी सांगले. ते आयज फोंड्या गोवा विद्याप्रसारक मंडळ शिक्षण महाविद्यालयान जाल्ल्या रविंद्र केळेकार साहित्य आनी जिवीत ह्या विशयावेल्या प्रश्न मंजुषा सर्तीन मानाचे सोयरे म्हणून उलयताले. ह्या सर्तीन गोंयभरातल्या 8 महाविद्यालय पंगडांनी वांटो घेतिल्लो. श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष साण हांणी प्रश्न मंजुषा सर्तीचे संचालन केले. ह्या सर्तीन फोंडा एज्युकेशन संस्थेच्या रवी सिताराम नाईक कला आनी विज्ञान महाविद्यालय पहिले, विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाक दुसरे, डॉ दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयाक तिसरे, जाल्यार गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाक उमेद वाडोवपी इनाम फावो जाले. सुजन संवाद गोवा ह्या संस्थेन गोवा कोंकणी अकादमीच्या पालवान क्विज सर्त घडोवन हाडिल्ली. सुजन संवाद संस्थेचे अध्यक्ष अनूप प्रियोळकर, सचिव सुरेल तिळवे, गोवा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णा शेटये, रविंद्र केळेकार हांचे पूत गिरीश केळकार, दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जॉर्जन मॅथ्यू इनामा भेटवण सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. पुराय कार्यावळीचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय गोवेकर हांणी केले. ही आसा एक कळवणी. प्रसार भारतीच्या पणजी दूरदर्शन आनी आकाशवाणी पणजी खातीर कॉपी एडिटर पदा भरपाचे आसात. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करचे अशें आवाहन केला. पणजी दूरदर्शना खातीर 2 जाल्यार आकाशवाणी खातीर 1 पद भरपाचे आसा. हे 1 वर्सा खातीरचे कंत्राट आसून उमेदवाराची शैक्षणीक पात्रताय पदवीधर आसप गरजेचे आसा. तशेंच प्रसार माध्यमा खातीर काम केल्ल्याचो 5 वर्सांचो अणभव आसूंक जाय. ह्या खेरीज वा पत्रकारितेच्या विशयान वा मास कम्युनिकेशनान डिप्लोमा आसप गरजेचे आसा. पिराय मर्यादा 35 वर्सां सकयल आसूंक जाय. हिंदी, इंग्लीश आनी कोंकणीचे भाशेचे ज्ञान आसप गरजेचे आसा. इच्छुक उमेदवारांनी application.prasarbharti.org ह्या नामेचेर 15 दिसां भितर धाडचे अशें कळीत केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
आकाशवाणी तुमचे आवडीचे रेडिओ स्टेशन जे असा तरेकवार संगीत आणि आवडीचे निवेदक आमका फॉलो करा ट्विटरचेर @AIR पणजी तसेच लाईक करात आमची फेसबुक पेज @AIR FM रेनबो.
वीस ते 28 नोव्हेंबर मेरेन राज्यात जावपी 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्या. सध्या राज्यात इफ्फीची तयारी सुरू असा. गोयच्या मनरिजवण सोसायटीन वेगवेगळ्या कामा खातीर निविदा जारी केल्या. अनु इफ्फीक बरो प्रतिसाद मेळटलो अशी आयोजकांची आस्त आसा. फाटल्या सप्तकांत केंद्रीय माहिती आनी प्रसारण सचिव संजय जाजू, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर आनी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भेट घेतली. अनु चड लोकांमेरेन पावपाचो यत्न करतलो अशें तांणी स्पश्ट केलें. अनु ESG वाठारांत आयोनेक्स आनी परवरी हांगा चित्रपट दाखयतले. कला अकादमीन फिल्म दाखोवपा विशीं अजून निर्णय जावंक ना. पणजे भायर हेर व्हड शारांनी चित्रपट दाखयतले. ह्या इफ्फीच्या पोस्टराचें अनावरण मे म्हयन्यांत फ्रांसांत जाल्ल्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत जाल्ले. सध्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय भारतीय पॅनोरमा आनी बेस्ट OTT क्रिएटीव्ह मायंड ह्या वर्गा खातीर अर्ज करपाची मुदत जावन गेल्या. हाचे भायर अनु पयलेच खेपे भारतीय चित्रपटांत पदार्पण करपी उत्कृष्ट दिग्दर्शका खातीर अर्ज आयल्यात. ह्या विभागांत देशभरातले उत्कृष्ट 5 चित्रपट दाखयतले. लोकांमदी सध्याच्या कायद्याविशी जागृताय निर्माण करचे खातीर गोवा फाउंडेशन म्हापसा कम्युनिदादच्या जोड पालवान म्हापशेच्या कम्युनिदाद सभागरांत 19 ऑक्टोबर ते 13 डिसेंबर मेरेन PIL कायद्याचो अभ्यासक्रम शिकयतले. ही 17 सप्तकांतल्यान 2 जातली. उच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश न्यायमूर्ती फरदीन रिबेलो आनी न्यायाधीश गौतम पटेल हे ह्या अभ्यासक्रमाचे व्याख्यान दितले. ह्या अभ्यासक्रमाचे उक्तावण फरदीन रिबेलो हांच्या हस्तुकी जातले अशी माहिती पत्रकार परिषदेन दिल्या. 19 ऑक्टोबर सावन मंगळारा आनी शुक्रारा सांजे 1 वरा खातीर ह्या अभ्यासक्रमाचे वर्ग जातले. पयली येवप्याक पयली संद ह्या तत्वाचेर 100 जणांक वांटेकार करून घेतले. कविवर्य मनोहरराय सरदेसाय हे भोवरंगी व्यक्तिमत्व आसले. ते फकत सिद्धिहस्त कवी न्हय जाल्यार तांची प्रतिभा खुबशा अंगांनी फुलिल्ली. मुंबय विद्यापीठान BA आनी MA ते पयले आयले. तांणी फ्रांसांत PhD खातीर शिश्यवृत्ती मेळयली अशें उच्च शिक्षण संचालनालयाचे आदले संचालक तशेंच लेखक प्राचार्य भास्कर नायक हांणी म्हटला. गोवा कोंकणी अकादमी आनी विकासीन मंडळ हांच्या जोड पालवान मंगळारा कोंकणी अकादमीच्या शणै गोंयबाब सभागरांत चित्रपट निर्माती लेखिका ज्योती कुंकळकार निर्मीत डॉ मनोहर राय सरदेसाय हांच्या वयल्या माहितीपटाचे लोकार्पण केल्या उपरांत प्राचार्य भास्कर नायक मुखेल सोयरे ह्या नात्यान उलयताले. माचेर खाशेले आमंत्रीत सोयरे म्हण पुराभिलेख अधिकारी डॉ बालाजी शणै, गोवा कोंकणी अकादमीचे प्रभारी अध्यक्ष वसंत सावंत, सचिव दामोदर मोरजकर आनी ज्योती कुंकळकार हाजीर आशिल्ली. गोयच्या पाणलोट वेवस्थापन येवजणे खाला फकत शेतकारांकच न्हय जाल्यार शेतान आशिल्ल्या लोकांक लेगीत येणावळीचे साधन जोडून दिला. हे येवजणे खाला पिकावळ काढून जमीन नाशिल्ल्या 313 आप मजत गटांक आधार मेळ्ळा. जमीन नाशिल्ल्या आप मजत गटांत पिकावळ काडपा खातीर शेतकी खात्यान अनुदान लेगीत दिलां अशें शेतकी संचालनालयान म्हटला. प्रधानमंत्री कृषी सिंचाई येवजणे खाला गोंयांत 19,985 हॅक्टर जमनीर पाणलोट वेवस्थापन यंत्रणा चालीक लावन फाटल्या 5 वर्सांत 55.95 कोटी रुपया खर्च केल्यात. ह्या उपक्रमा खाला 5 मालातली 498 हॅक्टर जमीन लागवडी खाला हाडल्या. पूण फकत शेतकारूच हे येवजणेचो लाव घेनात जाल्यार ज्या लोकांकडेन स्वताच्यो जमीन नात तांकां हे येवजणेचो लाव मेळटा. हाका आपमजत गटावरवी पिकावळीचे मुळावे मोल वाडोवप, कॉस्मेटीक उत्पादनां तयार करप, तागाचे काम मेणवात करप ह्या सारकिल्ल्या उपक्रमांक तेंको दिवन तांकां 25 ते 50 हजार रुपया मेरेन अनुदान दितात. परतून एक फावट मुखेल खबरो. भटक्या जाती जमातीच्या उदरगती खातीर केंद्र सरकार बांधील असा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हटला. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मिशना खाला पोल्ट्री वाठारांतल्या नव्या उद्योजकांक उर्बा दिवपाक सरकार वचनबद्ध असा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. ज्ञानपीठकार रविंद्र केळेकार तशेंच साहित्यीक मनोहरराय सरदेसाय हांच्या जल्मशती वर्सा निमतान राज्यान वेगवेगळ्यो कार्यावळी आखल्यात अशे गोवा कोंकणी अकादमीचे प्रभारी अध्यक्ष वसंत सावंत हांणी सांगला. आनी 20-28 नोव्हेंबर मेरेन राज्यान जावपी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा खातीर प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया सुरू जाल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.